श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। काल 28वी ओवी घेऊन झालेली 28व्या ओवीमध्ये माऊलींनी चांगदेवाच्या मनात हे ठसवून दिलं की हे त्रिपुटी जी दिसत आहे ती मिथ्या आहे, ती आता सोडून दे आणि तू आपल्या आत्मस्वरूपाशी अभिन्न आहे असे समज। आज 29वी ओवी आपण घेणार आहोत आणि या 29व्या ओवीमध्ये तोच बोध परत दुसऱ्या पद्धतीने माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवाला सांगणार आहे। तर आज सुरू करूया चांगदेव पासष्टीची 29वी ओवी। पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। ही 29वी ओवी। वाद्य जाते विन ध्वनी काष्ट जाते विन वह्नी तैसे विशेष ग्रासुनी स्वयेची असे। वाद्य जाते विन ध्वनी काष्ट जाते विन वह्नी तैसे विशेष ग्रासुनी स्वयेची असे। सरळ सरळ तात्पर्य काय? तर वाद्य समूहाशिवाय ध्वनी, म्हणजे वाजांत्री ज्याला म्हणतो, वाजांत्र्यांशिवाय ध्वनी आणि लाकडांच्या मोळीशिवाय किंवा लाकडांच्या गठ्ठ्याशिवाय अग्नी, हे जर हे असेल तरच ते असेल का? म्हणजे ध्वनी हा तेव्हाच असेल जेव्हा वाजांत्री असेल, एरवी नाही। अग्नी तेव्हाच असेल जेव्हा लाकडं असेल, एरवी नाही। तर असं नाही, एरवी सुद्धा तो असतोच। तसंच दृश्य दर्शन दृष्टा हे विशेष भाव नष्ट झाले असता त्यांना आश्रयभूत परमात्मतत्व आणि जे ज्ञान आहे ते त्यांच्या वाचून सुद्धा असते, त्याच्याशिवाय सुद्धा असते। 28व्या ओवीत सिद्धांत सांगितला की हे सगळं खंडन करण्यासारखं आहे आणि आत्मतत्व तेच एकमेव आहे। आता आत्मतत्व हे एकमेव कसं आहे हे सांगण्यासाठी परत वाजंत्री आणि लाकडू याचं उदाहरण घेऊन की वाजंत्री नसतानाही ध्वनी आहेच, लाकडं नसतानाही अग्नी आहेच, तसा दृश्य दृष्टा दर्शन ही त्रिपुटी नसतानाही आपलं जे मूळ स्वरूप आहे ते तसंच्या तसं आहे। माऊली चांगदेवांना सांगत आहे की दृश्य दृष्टत्व दर्शन हे सगळं बाजूला सार आणि बाजूला सारून हे अनुभव कर की तू स्वतःच ते परमात्मतत्व आहे। तू स्वतःला दृश्य दृष्टत्व वेगळे होऊन पहा। पण आता हे पाहायचे कसे? हे पाहणे काही सोपं आहे का? हे पाहणे सोपं नाही, हे फार अवघड आहे। जमिनीच्या पोटामध्ये भूगर्भामध्ये पाणी आहे, पण ते पाहायचे कसे? पाहायचे अनेक मेथड्स आहेत। आजकाल सायन्समध्ये रेजिस्टिव्हिटी मीटर म्हणतो आपण, तर ते रेजिस्टिव्हिटी मीटर लावून काही प्रमाणात आपल्याला पाहता येते। त्याचप्रमाणे मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग असते, सॅटेलाईटमध्ये मायक्रोवेव्ह बँडमध्ये गेल्यानंतर त्या मायक्रोवेव्हच्या माध्यमातून त्या मायक्रोवेव्हला आपण जमिनीच्या आतमध्ये शिरायला सांगतो आणि जिथे जास्त रेजिस्टन्स असेल त्यांना क्रॉस व्हायला तिथे पाणी असण्याची संभावना असते. पण हे पूर्णपणे सांगता येत नाही की 100% तिथे असेलच. ओलावा जरी असेल तरी तिथे रेजिस्टन्स असेल, आणि काही विशिष्ट खडक जमिनीच्या आतमध्ये असतात त्यांच्यामुळे सुद्धा रेजिस्टन्स असेल. पाण्याचा एक गुणधर्म असतो डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणतात. त्या डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटमुळे तो रेजिस्टन्स जाणवू शकतो. आणि नुसतं त्या रेजिस्टन्सच्या भरोशावर जर म्हटलं आपण की पाणी आहे तर बरेचदा आपला अनुमान हा खोटा ठरतो. त्याचप्रमाणे यामध्ये या आपल्या ग्रुपमध्ये बरेच गावकरी मंडळी पण आहे. त्यांना हे माहिती आहे की जेव्हा कधी शेतामध्ये विहीर खणायची असेल किंवा बोरवेल काढायचं असेल किंवा बोरिंग करायचं असेल तर त्यावेळी गावांमध्ये काही पायाळू लोक असतात. ज्यांचा जन्म पायाकडून झालेला असतो त्यांना पायाळू म्हणतात. तर अशा पायाळू लोकांना असं म्हणतात की त्यांना हे समजू शकते, कारण त्यांना पाताळातलं धन दिसते किंवा जमिनीच्या आतमध्ये काय आहे हे दिसू लागते. हे सगळे कितपत खरं आहे हे सांगता येत नाही, पण ते याचा धंदा करतात. बरोबर एक काठी धरून ते चालतात शेतामध्ये आणि ती काठी गोल फिरायला लागते. हे मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं आहे म्हणून मी सांगत आहे. तर त्या भरोशावर ते सांगतात, पण मी हे सुद्धा पाहिलं आहे की त्यांनी सांगितलं की इथे खणा आणि तिथे पाणी लागलंच नाही. तर जमिनीच्या पोटामध्ये भूगर्भामध्ये पाणी आहे, पण ते पाहायचे कसे? जमीन किंवा विहीर खोदल्याशिवाय ते दिसणार नाही. आणि इतकी मेहनत करून एखादा शेतकरी पैसे खर्च करून लाखो रुपये खर्च करून विहीर खणतो, बोर करतो, बोरिंगची मशीन आणतो आणि शेवटी ड्राई असा दगड तिथे लागतो, पाषाण तिथे लागतं आणि त्याला पाणी नसतं. तर मग ही या सर्व टेक्निक्स फेल होतात. तर तसं हे फार अवघड आहे. पहिलं स्वतःला आत्मा समजणे हे काही सोपं आहे, याला अनेक जन्मांची तपस्या लागते, ती तपश्चर्या लागते. म्हणून आपण जर असा विचार केला की याला तर अनेक जन्माची तपश्चर्या लागते, मग काय फायदा ज्ञानेश्वरी वाचून, काय फायदा चांगदेव 65 वाचून आणि काय फायदा इतर धार्मिक ग्रंथ वाचून किंवा अध्यात्मामध्ये इतकं शिरून काय उपयोग? तर त्याचं सोपं उत्तर असं आहे की कधी ना कधी तर आपल्याला आपला नंबर लावायचा आहे ना. आपला नंबर जेव्हा येईल तेव्हा येईल, पण रांगेत तर उभं राहू, रांगेत उभं राहू तेव्हाच आपला नंबर येईल. तर हे रांगेत उभं राहणे आहे, हा सत्संग करणे, हा अध्यात्म ज्ञान प्राप्त करणे हे रांगेत लागण्यासारखं आहे. याचा ताबडतोब अनुभव येत नाही, आणि येतो तर ते गुरुकृपेमुळे आणि आपल्या प्रारब्ध कर्मात आपल्या सत्कर्मांचा साठा खूप मोठा असेल तर मग असं होण्याची शाश्वती किंवा शक्यता असते. एरवी ही एक तपश्चर्या आहे, ही एक साधना आहे आणि ही साधना प्रत्येकाने करायलाच पाहिजे. या ओळीमध्ये वाद्य जाते विन ध्वनी, ध्वनी हा सर्वत्र भरून राहिला असतो नाही का. नाद ज्याला म्हणतो आपण, तो नाद अनहदाचा नाद सर्वत्र आहेच आहे, तो तर विद्यमानच आहे. डोळे बंद केले एकांतात बसलो की आपल्याला तो ऐकायला येतो नाही का. कॉक्रोच जसा आवाज करतं तसा आवाज आपल्याला एकांतात ऐकायला येतो, तो मुळात नादच आहे आणि तोच नाद मूळ नाद आहे. वाजंत्र्यांनी वाजंत्र वाजवली म्हणून नाद झाला असं नाही, तर तो सर्वत्र भरून राहिलेला ध्वनी असतो, पण तो आपल्याला त्या वाद्याच्या सहाय्याने ऐकायला येतो. बासरी असेल तर वेगळ्या प्रकारचा, सितार असेल तर वेगळ्या प्रकारचा, हार्मोनियमचा वेगळ्या प्रकारचा, तबल्याचा निराळ्याच प्रकारचा. हे निरनिराळ्या प्रकारच्या वाद्यांच्या योगाने आपल्याला निरनिराळ्या प्रकारचा नाद ऐकायला येतो. आता नाद हा मूळचा होताच, हे वाद्य काय करतात, एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर विशिष्ट वेवलेंथवर त्या नादाला रेझोनेट करतात, त्या ध्वनीला रेझोनेट करतात. आणि जी पोत असते, जशी एखाद्या वस्तूची पोत असते तशी ध्वनीची सुद्धा गाण्याची सुद्धा पोत असते, त्याला आपण बाज म्हणतो, गाण्याचा बाज. किंवा हार्मोनियमचा बाज, त्या बाज शब्दावरूनच त्याला बाज्या पण म्हणतात. बाज्या शब्द असा निर्माण झालेला नाही आहे, तो या बाज शब्दावरून निर्माण झाला आहे. तर प्रत्येक ध्वनीचा एक बाज असतो. तबल्याचा बाज निराळा असतो, बासरीचा निराळा असतो, व्हायलिनचा निराळा असतो, आणि म्हणून त्याप्रकारे आपल्याला ऐकायला येतो. एखाद्याला सनई आवडत असेल, बहुतेकांना सनई आवडते, कारण ते मंगलध्वनीचे स्वर अत्यंत लहानपणापासून आपल्या कानावर पडलेले असतात. तर मंगलध्वनी आणि सनई हे एकमेकांचे पर्यायवाची झालेले आहेत, म्हणून एखाद्याला सनई ऐकताच आपल्याला आनंद होतो. पण आता हे सनई बासरी हे जर नसतील तर मग ध्वनी नाही असं सिद्ध होईल का? ध्वनी तर तरीसुद्धा आहे. एखाद्या जंगलामध्ये आपण जातो, किर्र जंगलामध्ये, आणि तिथे शांत जर आपण बसलो तर आपल्याला पशुपक्ष्यांच्या व्यतिरिक्त तो अनहदाचा नादसुद्धा तिथे ऐकायला मिळतो. नुसत्या दगडांमध्ये जाऊन बसलो तरीसुद्धा त्या दगडांच्या व्हायब्रेशन्समुळे आपल्याला तो नाद ऐकायला येतो. म्हणून हे वाद्य जरी नसले तरी नाद हा असतोच असतो, हे यातून सिद्ध होते. त्याचप्रमाणे लाकडात अग्नी आहे, तो वरून दिसतो का? प्रत्येक लाकडामध्ये अग्नी आहे, किंवा हे आपण सुधारित करून मांडू की प्रत्येक लाकडामध्ये आग जाळण्याचं पोटेन्शियल आहे, किंवा पोटेन्शियल अग्नी असं म्हणू आपण त्याला, पोटेन्शियल फायर प्रत्येक लाकडामध्ये आहे. आणि म्हणून सायन्सच्या भाषेमध्ये प्रत्येक लाकडाची कॅलोरिफिक व्हॅल्यू आहे. कॅलोरिफिक व्हॅल्यू म्हणजे एखाद्या लाकडातून उत्पन्न होणारी उष्णता कॅलोरीजमध्ये मोजली तर प्रत्येक लाकडातून निर्माण होणारी उष्णता निरनिराळ्या कॅलोरीजमध्ये होते. कशाची कमी असते तर कशाची जास्त असते, कशापासून कोळसा तयार करून त्या कोळशाला परत जाळता येते, किंवा कशापासून चारकोल तयार करता येते, तर हे निरनिराळ्या कॅलोरीफिक व्हॅल्यूचे प्रोडक्ट्स निरनिराळ्या लाकडांपासून मिळतात, पण त्यांच्या आतमध्ये अग्नी मात्र असतो. ते लाकूड चंदनाचं असू दे नाहीतर बाभुळीचं असू देत, पण त्याच्या आतमध्ये अग्नी हा असतोच असतो. पण तो वरून दिसतो का? तो वरून दिसत नाही. पण दोन लाकडं जरी आपण एकमेकांना घासली तर मग तो अग्नी निदर्शनास येतो, कारण आता तर आपल्याकडे आगपेटी आहे, पण अग्नीची सुरुवात अशीच झाली ना. मनुष्याला असंच माहीत झालं की दोन लाकडं जर एकमेकांना घासली, विशेष म्हणजे बांबू वेळू हे एकमेकांना घासले दोन बास, की मग त्यातून अग्नी निष्पन्न झाला, नाही का? तर ते दोन लाकडे जर एकमेक त्यात अग्नी दिसू लागतो, एरवी तो दिसत नाही. तर आता लाकडे पेटली म्हणजे उष्णता प्रकाश आणि धूर इत्यादी सगळं दिसू लागते, पण जर लाकडं पेटली नाही तर मग काही त्यांच्या आतमध्ये अग्नी नाही का? अग्नी तर त्यांच्या आतमध्ये आहेच. त्याला आजच्या सायन्सच्या लँग्वेजमध्ये आपण पोटेन्शियल फायर म्हणतो, किंवा कॅलरिफिक व्हॅल्यूज आपण काढतो, किंवा कार्बन नंबर आपण काढतो. त्याप्रमाणे सर्व प्राणी मात्रांच्या आतमध्ये आत्मा हा आहेच, पण तो वरून दिसत नाही. आणि दिसत नाही म्हणून नाही असं जर म्हटलं तर हे मूर्खपणाचं ठरेल. प्रत्येक गोष्टीला लॉजिक रॅशनल हे असतंच, आणि यालासुद्धा आहे. सगळ्यात मोठं लॉजिक याचं हे आहे की ते चैतन्य त्या शरीरातून निघून गेल्यानंतर त्या शरीराला परत जिवंत करता येत नाही. तुम्ही कितीही लॉजिक, कितीही बुद्धी, कितीही रॅशनल, कितीही तर्क दिलेत तरी एकदा एका शरीरातून तो आत्मा निघून गेला किंवा ते चैतन्य निघून गेलं तर त्या शरीराला कुठल्याही प्रकारे परत जिवंत करता येत नाही. कोणत्याही सायन्समध्ये आजपर्यंत हे घडलेलं नाही. बायोटेक्नॉलॉजीनी क्लोनिंग्स करता येतात, क्लोन्स काढता येतात, पण ते क्लोन्स काढण्याची पद्धत ही निराळी आहे. त्या क्लोन्सनंतर त्याच्यामध्ये आत्मा शिरेलच, जीव पडेलच याची शाश्वती नाही. व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होऊ शकते. म्हणून तशा प्रकारचेही प्रयोग आत्तापर्यंत झाले नाही, पण असा एक पुढे संभावना याची असू शकेल. पण चैतन्य किंवा आत्मा हा कुठल्याही मृत देहामध्ये परत टाकता आला नाही. हे फक्त सिद्धी त्या चांगदेवांकडेच होती. आणि त्यांचं शरीर हे काही मृत शरीर नव्हतं, ते साधनेत बसलेलं किंवा समाधीत बसलेलं शरीर असायचं. त्यातून ते देह त्या तो आत्मा बाहेर काढायचे आणि परत त्या आत्म्याला आत्मदे आणायचे. असे कितीतरी संत, कितीतरी महान योगी अजूनही या धरती तळावर आहेत, जे आउट ऑफ दी बॉडी कितीतरी दिवस राहू शकतात. आचार्य रजनीश त्यांना अत्यंत तरुण वयात मेडिटेशनची सवय लागली. त्यांची मेडिटेशन करण्याची पद्धत निराळी होती. त्यांच्या घराजवळ एक झाड होतं, त्या झाडावर ते मेडिटेशन करायचे. आणि एकदा मेडिटेशन करता करता ते आउट ऑफ दी बॉडी गेले आणि त्यांचं शरीर खालीसुद्धा पडलं. आणि ते त्यांनी एका ठिकाणी नमूद केलेलं आहे, एका इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा सांगितलं की त्यांचं शरीर हे खाली पडलं. त्या शरीराजवळ जेव्हा लोकं आली त्यानंतर ते त्या शरीरामध्ये आले. शिर्डीचे साईबाबा, मी या ग्रुपवर आधीही पण हे बोललेलो आहे, 1918 ती समाधी झाली. त्याच्या 40 वर्षाच्या आधी 1868 साली त्यांनी असाच त्यांच्या शरीरामध्ये खूप जास्त अस्थमा आणि खोकला, खूप त्यांना खूप त्रास होऊ लागला एकदा. तर त्यांनी सांगितलं की मी समाधीत जातो आणि 3 दिवसपर्यंत माझं शरीर काही पुरवू नका. तर तेच तिथे याच द्वारकामाईमध्ये, जी आज द्वारकामाई शिर्डीमध्ये आहे, त्याच द्वारकामाईमध्ये बसून, आधी ते फार खराब अवस्थेत होती, गोठ्यासारखी अवस्था होती तिची, तर म्हाळसापतींनी त्यांची जोपासना केली, त्या शरीराची 3 दिवसपर्यंत निगा राखली. लोक खूप तुटून पडलेत की या शरीराला जाळून टाका किंवा पेटवून द्या किंवा पुरवून द्या, पण म्हाळसापतींनी विरोध केला. आणि बरोबर 3 दिवस झाल्यानंतर, 72 तास जसे झाले, 72 तासानंतर परत ते बॅक टू बॉडी ते येऊ शकलेत. असे कितीतरी सद्गुरू, कितीतरी योगी, कितीतरी महर्षी याचा अनुभव घेतात. आणि त्यांना हे कळून चुकलेलं असते की ते एक पवित्र आणि शुद्ध आत्मा आहे आणि आपल्या त्यांच्या योग साधनेद्वारे ती ही क्रिया करू शकतात. महान अवतारी विभूतींमुळे आपल्याला हे कळून येते की आत्मा आणि देह याच्यामध्ये किती फरक आहे. परमात्मा हा सच्चिदानंद स्वरूप आहे. परमात्म्याचं स्वरूप सत चित आनंद, त्याच्यामध्ये सुख नाही आहे, आनंद आहे. तो आनंद व्यक्त करता येत नाही, सांगता येत नाही, कोणाला देता येत नाही, ज्याचा त्यांनी अनुभवायचा आहे. आणि सत चित आहे, त्याचा संबंध चित्ताशी आहे, कारण चित्ताचा संबंध आत्म्याशी आहे. आणि तो सत्य म्हणजे खरा आनंद असल्यामुळे तो सतचित आहे. तो राम कृष्ण हे जे अवतारी विभूती होते त्यांच्या रूपाने प्रकट होतो. माऊली ज्ञानेश्वरासारखे महासंत यांच्या रूपाने असा आनंद प्रकट होतो, म्हणून त्यांना कोणाही बद्दल काहीही वाईट दिसून येत नाही. त्यांना कोणामध्ये काही वाईट दिसत नाही, ते कधी कोणामध्ये वाईट पाहतही नाहीत. तर वाद्य जर आहे तरच नाद आहे, काठ्या जर आहेत तरच अग्नी आहे असं नाही. नाद हा मुळात आहेच आहे, अग्नी हा मुळात आहेच आहे, फक्त तो आपल्याला दिसू शकत नाही, म्हणून नाही असं समजू नये, पण त्याचं अस्तित्व आहेच आहे. तर परत परत निरनिराळ्या पद्धतीने माऊली हे सिद्ध करून दाखवतात आणि चांगदेवाला सांगतात की जे तुझं स्वरूप आहे ते या पलीकडे आहे. आणि पुढे चालून मी पवित्र आत्मा आहे हे सुद्धा विसरून जायचं आहे. म्हणजे अर्थात सध्या आपली आपण ते त्या तिकडे जात नाही आहे, पण हे समजण्याचा प्रयत्न आपला चालला आहे. पण हे जे नाथ संप्रदायातलं जे अमृत आहे ते असं असतं, एखादी गोष्ट परत 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 पटकून सिद्ध करायची आणि मग सिद्ध झाल्यानंतर सांगायचं की हे सुद्धा आपल्याला सोडायचं आहे, त्याचं सुद्धा खंडन करायचं आहे. 29व्या ओळीवरचा उर्वरित भाग आपण उद्या घेऊ, पण आज इथे थांबायच्या आधी परत ती ओळी एकदा त्याचा उच्चार करूया. वाद्य जाते विणध्वनी, काष्ट जाते विणवन्ही, तैसे विशेष ग्रासुनी स्वयची असे. वाद्य वाद्यांचा समूह असेल तर ध्वनी होईल, लाकडांचा समूह असेल तर अग्नी होईल, एरवी काय होणार नाही. म्हणून जे मूळ स्वरूप आहे तेच आहे. हीच ओवी उद्यासुद्धा आपण कंटिन्यू करणार आहोत. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.